नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आणि गोयच्या लोकांक भारतीय स्वातंत्र्य दिसाची परबी भेटयल्या. गोयच्या कोयर वेवस्थापनात एक मैलाचो फातर थारपी धोकादायक कोयर प्रक्रिया साठवण आणि विलेवाट सुविधांचे उक्तावण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. पणजे कदंबा बसस्थानकाचेर फाळणीच्या इतिहासाची माहिती दिवपी खासा प्रदर्शन आयोजित केला. एएफसी चॅम्पियन लीग सर्तीत प्राथमिक फेरीत एफसी गोवान ओमानाच्या बलाढ्य अल सी पंगडाचा 2-1 एकासा फरकान पराभव केलो. आता पुराय खबरो. राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आणि गोयच्या लोकांक भारतीय स्वातंत्र्य दिसाची परबी भेटयल्या. आमच्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यतायच्या ह्या इतिहासिक आणि शुभप्रसंगार समस्त गोयकारांक म्हजी मना काळजासावन उर्बेभरीत परबी आणि शुभकामना भेटोवपाक म्हाका खोस जाता. आयज आम्ही स्वातंत्र्य सैनिकांनी भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या काळात केल्या त्यागाचो व्हडा आदरान उग्रास करतात. परकीय राजवटीपासून आमकां मोलादीक स्वातंत्र्य मिळून दिल्ल्या खातीर आमी तांकां आदराच्या भावनेन नमन करतात. तांचे धाडस आनी वचनबद्धतेक लागून आयज भारत ही जगातली व्हड लोकशाय जाल्ली आसा अशें राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हळां. गोंय हे ल्हान राज्य असले तरी गोंय राज्याक सांस्कृतीक इतिहासीक आर्थिक आनी सैमीक दायजाचे म्हत्व आसा. आमी केल्ल्या आमच्या प्रगतीचेर खुशालकाय मनयतनाच आमी आमच्या नावलौकिकाचेर समाधानी रावनासतना आमची आर्थिक भरभराट फुडें व्हरपाक कटिबद्ध करपाक जाय. आत्मनिर्भर आणि आस्पावित भारत निर्माण करण्याचं सोपूत घेऊया असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हळा. गोयच्या कोयर व्यवस्थापनात एक मैलाचा फातर ठरपी पीएल आणि जीआयएमई यांच्या सहकार्यान जीडब्ल्यूएमसी वरवी पिसुर्ले इंडस्ट्रियल इस्टेट 70 हांगा धोकादायक कोयर प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा हाचे उक्तावण आमदार डॉ देविया राणे, आदले खासदार अजय संचेती आणि हेर मानेस्तच्या उपस्थितीत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले.
हांकां हांव खूब खूब अभिनंदन करता की तांच्यांनी आपलो फोंडा एनवोकॅर लिमिटेड हो प्रोजेक्ट पिसुर्ला इंडस्ट्रियल इस्टेटीत कंप्लीट केलो. कारण इट इज अ नीड ऑफ आवर्स, जेका आमी म्हणटा स्वच्छ गोवा, सुंदर गोवा, हरित गोवा, हे जर आमी साकार करतले आसत जाल्यार अशा पद्धतीच्या प्लांटांची गरज आशिल्ली. हो प्लांट इट इज अ कॉमन हॅझार्डस वेस्ट स्टोरेज अँड डिस्पोजल फेसिलिटीज हांगासर जी तयार केल्या ही पुराय गोयातल्या ज्या हॅझार्डस वेस्ट तयार करता तितक्याय इंडस्ट्रीज खातीर ही वेस्ट फेसिलिटीज आसा.
भौशीक खासगी भागीदारी मॉडेलावरवी 125 कोटींच्या गुंतवणूक सहित ही अत्याधुनिक सुविधा मुखावली 100 वर्सां गोयाक सेवा दितली. धोकादायक कोयराचे वैज्ञानिक आणि शाश्वत उपचार सुनिश्चित करतले अशा वेळार उलयताना मुखेलमंत्र्यांनी सांगले.
125 crores rupees एसएमसी ग्रुप हांच्यानी स्पेंड करून हो प्लांट त्यांच्यानी फुडल्या 100 वर्सां खातीर गोयात तयार केल्लो. गोयातल्या एकूय हॅझार्डस वेस्ट तयार करपी कंपनी तांचो हॅझार्डस वेस्ट जो आसा 100% फोंडा एनवोकॅर एका धाडून दिवपाक जाय किंवा ते वचून कलेक्ट करतले. ताज्या खातीर कोणीच ह्यान फुडे ना आमी भायल्या कंपनी कडे एग्रीमेंट केला आमी आमचो ट्रीट करता ना शक्य जावचे. ती 100% पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्यान फुडे पर्सनली मॉनिटर करतले आणि तांच्यानी आपलो हॅझार्डस वेस्ट जो आसा वो हांगासरूच दिवचो पडटलो.
पद्मश्री डॉ शरद काळे हांच्या सारख्या प्रख्यात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाला व प्लांट स्थानिक समुदायाचेर 0 नकारात्मक परिणाम सुनिश्चित करपाक डिझाईन केला, ज्यावरवी थळाव्यांक रोजगाराची संधी निर्माण जातल्यो असे ताणी म्हळे. कोयर व्यवस्थापनाच्या क्षेत्रात गोय अभिमानान भारत सरकाराचो ज्ञान भागीदार म्हणून मुखार येता असे ताणी सांगले.
असताना गर्व फील जाता की आमचे वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन इज रिकॉग्नाइज एज अ नॉलेज पार्टनर फॉर द मिनिस्ट्री ऑफ द अर्बन डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जेव्हा आम्ही नॉलेज पार्टनर म्हणून काम करता पुराय देशात, आणि इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी की गोयात कशा पद्धतीत वेस्ट ट्रीट करप. आणि हे सांगता असताना आम्ही सातत्यात गोयातले चाहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असूनी, बायोमेडिकल वेस्ट असूनी, सिवरेज ट्रीटमेंट कॉर्पोरेशन असूनी, ईटीपीज असूनी किंवा हॅझार्डस वेस्ट असूनी किंवा केमिकल वेस्ट असूनी, हे सगळे वेस्ट गोयात खूप आणि मेथॉडिकल पद्धतीत सायंटिफिक पद्धतीत आम्ही ट्रीट करीत असा.
देशाच्या फाळणीच्या इतिहासाचेर आधारित विभाजन विभीषिका दिसाच्या फाटभुयेर आज पणजे कदंबा बसस्थानकाचेर फाळणीच्या इतिहासाची माहिती दिवपी खासा प्रदर्शन आयोजित केला. या प्रदर्शनाचे उक्तावण मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खवटे, पणजे शार महापालिकेचे नगराध्यक्ष रोहित मोन्सेरा तसेच हेर मानेस्त हजर आशिले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारान सीएए कायद्यावरवी नागरिकांचा प्रश्न भारतीय नागरिकत्व देऊन सुटावा केला. अजूनही देशाच्या फाळणीक लागून कितल्याशाच नागरिकांक त्रास सोसचो पडटा. इतिहासाचा भारताक स्वतंत्रताय मेळच्या पयली जाल्या यादीचा विसर पडचो न्हय म्हणून विभाजन विभीषिका दीस आम्ही पाळटात असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदर्शनाचे उक्तावण केल्या उपरांत म्हळे.
ऑगस्ट 15 घरा उमेदीत मनयता, तिरंगा आमचा लहरयता, पण हे करता असताना सुद्धा या फॅमिलीचे सॅक्रिफाईस हे आम्ही याद दोन सातत्यात गरज असा आणि त्यांच्या कडे खरं न्याय त्यांना मिळणं जेव्हा सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट हाडल्या उपरांत त्यांना खरं न्याय जो असा हो मिळणं.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरल्या ऐकत आहात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. आमच्या इतिहासाची मुळां जांकां खबर आसा थंय एक सशक्त घटमूट अशी पिळगी साकारता. भारत देशाच्या स्वातंत्र्याचो इतिहास हे स्वातंत्र्य मेळोवपाक सुटके झुजाऱ्यांनी दिल्ले बलिदान त्यावेळचो संघर्ष हांची जाणविकाय राष्ट्रप्रेम जागृत दवरपाच्या नदरेंतल्यान तिरंगा रॅली ही चेतना दिवपी म्हण एक बरो उपक्रम आसा अशें खेळा सचीव संतोष सचदेवा हांणी म्हळां.
एक फ्लॅग होता ज्याच्या खाली आपण सगळे सोबत म्हणून आपले स्वातंत्र्य सेनानी सोबत म्हणून जे आहे लढत होते आणि त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकलं. गांधीजी असो सुभाषचंद्र बोस असो किंवा सगळे फ्रीडम फायटर्स जे आपले सगळे होते त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि त्यांना आठवण करण्यासाठी त्यांच्या त्यागाला त्यांच्या परिश्रमाला आठवण करण्यासाठी आपण हे सगळे सेलिब्रेट करतोय. आजादी का अमृत महोत्सवच्या मार्फत आपण 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र बनण्याचं स्वप्न बघितलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना सोबत मिळून काम करायचं आहे.
हे शिवाय गोय कला आणि संस्कृती संचालनालया वतीन आज तिरंगा रॅलीचे आयोजन पाटो पणजे वाठारात केले. गोयच्या गांवगिऱ्या वाठारातल्या बायलांक डिजिटल सक्षम करपाच्या हेतान सरकारान महिला डिजिटल सशक्तीकरण येवजण चालीक लायल्या. तशेंच ग्रामीण पर्यटनाक चालना दिवपी होमस्टे ब्रेड आणि बेड पॉलिसी सरकारान चालीक लायल्या. ह्या दोनूय येवजणेची माहिती आणि प्रशिक्षण दिवपी कार्यशाळेचे आज पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटी हांच्या हस्तुकी उक्तावण झाले.
घरात 1-6 रूम असा भाड्याक घर दिले नाही स्वतः घर चलयता असताना तातून तुमचे रूम तुम्ही स्वतःनी व्यवसाय करतली जाल्यार त्या घरात 100 घरां डायरेक्टर आणि त्याची टीम सिलेक्ट जी करतली त्या एक घरात 2 लाखांचो ग्रांट मेळटलो. किती करपाक जाय ते तुम्ही डिसिजन घेऊपाचे आणि 2 लाख पर्यंत खर्च सरकार ताजो तुमकां दितलो.
गोवा सरकारान 15 ऑगस्टाक स्वातंत्र्य सैनिकांक पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाकडेन आयोजित स्वातंत्र्य दीस कार्यावळीक उपस्थित रावपाक आझाद भवन परवरी ते पत्रादेवी परत अशी एक कदंब बसीची व्यवस्था केल्या. J07T2900 या क्रमांकाची बस ड्रायव्हर शिवम रावजी सकाळी 10 पयली पणा सचिवालयाकडून पार्क केली असतली. पत्रादेवीचो कार्यावळ सकाळी 11:30 जातली उपरांत स्वातंत्र्य सैनिकांक घेऊन बस परत पणजे येतली. लाडली लक्ष्मी येवजणे अंतर्गत आपल्या सांगे मतदारसंघात वितरण करपी कार्यावळीत मंत्री सुभाष फळदेसाय आणि लाडली लक्ष्मी तसेच गृह आधाराचे वाटप केले.
आयत्या लाडली लक्ष्मीच्या अंतर्गत प्रत्येक जे चली भुरग्यां लग्न जाता त्याका 1 लाख रुपया सरकारातर्फे दितात. त्या स्किमीचे नाव लाडली लक्ष्मी स्कीम साधारण गेले ते म्हाका दिसता 12-13 वर्सां चलता. आयज आमकां आनंद जाता की म्हज्या मतदारसंघातले एकाच बरोबर 50-60 लाडली लक्ष्मीच्या युवतींक आयज ताचे 1 लाख रुपयाचे वितरण जाता.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली. गोवा अनुसूचित जमाती राजकीय आरक्षण विधेयक मंजूर झाल्याकडेन त्यांच्या कडेन कृतज्ञता व्यक्त केली. म्हजे घर योजना आणि राज्याच्या विकासा खातीर आशिल्ल्या हेर खुबशा मुखेल उपक्रमांचो शुभारंभ करपाक सप्टेंबरात गोवा भेटीचे तांकां आमंत्रण दिलां अशें खबराकारांकडेन उलयतना मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलें.
आणि आमचे वेरियस गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असा विच इज इन लाईन विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे पर्वरी टाउनस्पेअर असतो छत्रपती शिवाजी महाराज फोर्ट असतो असे वेरियस प्रोजेक्ट जे असा तांचो फाउंडेशन स्टोन घालपा खातीर त्यांना इन्व्हाईट केला. तांच्यांनी 10 सप्टेंबर म्हणजे चवथ सोपल्या उपरांत 10 सप्टेंबराच्या उपरांत एक व्हडलो कार्यक्रम करून आम्ही त्या कार्यक्रमाचं फाउंडेशन स्टोन घालून अशा पद्धतीत एक गोयात वेगवेगळ्या
AFCN चॅम्पियनशीप लीग सर्तीत प्राथमिक फेरीत FC गोवान आकर्षक जैताची नोंद करत ओमानाच्या बलाढ्य अलसी पंगडाचा 2-1 अशा फरकान पराभव केला. पणजे वेचाई नोंद केल्याप्रमाणे पणजेत कमाल तापमान 26.6 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 23 डिग्री सेल्सियस नोंद झाला. राज्यात फुडले 7 दिवस काय वाठारांनी व्हड्या प्रमाणात पाऊस पुढे येता. आणि आता खबरो सोपवचे पहिली परतून एक फाट काय मुखेल खबरो. राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आणि गोयच्या लोकांक भारतीय स्वातंत्र्य दिसाची परबी भेटयल्या. गोयच्या कोयर व्यवस्थापनात एक मैलाचा फातर थारपी धोकादायक कोयर प्रक्रिया साठवण आणि विलेवाट सुविधांचे उक्तावण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. पणजे कदंबा बस स्थानकाचेर फाळणीच्या इतिहासाची माहिती दिवपी खासा प्रदर्शन आयोजित केला. एएफसी चॅम्पियन लीग सर्तीत प्राथमिक फेरयेत एफसी गोवान ओमानाच्या बलाढ्य अल सी पंगडाचो 2-1 असो फरकान पराभव केलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार. Okay.